नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात मोबाईल वाणी कडून मी दिनकर पातुरकर। श्री गुरु बलराम महाराज वासाळे यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त आज संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज हरिभक्ती परायण श्री गुरु योगीराज महाराज गोसावी यांचे आगमन छिंदवाडा जिल्ह्यातील संसार विकास खंडामध्ये रंगाळी गावामध्ये होत आहे। करिता सर्व भाविक मंडळींना गावामध्ये भेट घेऊन सर्वजण त्यांचे दर्शनाचा लाभ घेऊया। मध्यप्रदेश बॉर्डरला दुपारी 3 वाजता, सातूरला 3:20, पारसिंगाला 3:45, खैरी तळगाव 3:58, रेमन युनियन तर्फे 4:15 स्वागत, बोरगाव श्री केशवराव ताडणे यांच्या घरी 4:25, चमत्कारिक हनुमान मंदिर जाम सावली 5 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक संसद 6ला, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संसदला 6:30, भवानी माता मंदिर संसदला 7:15, बेर्डी 7 वाजता आणि रात्री रंगाळी येथे हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी यांचे कीर्तन राहील। वेळ सायंकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत। धन्यवाद। मोबाईल वाणी कडून मी दिनकर पातुरकर।